आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देशान फाटल्या 11 वर्सांत वेगवेगळ्या क्षेत्रांनी नेटान बदल घडल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. किमान सरकार कमाल प्रशासन या दृश्टीकोनाक लागून देशाच्या विकासाचो वेग आनी व्याप्ती बदलल्या अशें घर मंत्री अमित शाह हांणी म्हळां. भारतीय रेल्वे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्काच्या सगळ्या नव्या डब्यांनी स्वयंचलीत दार बंद करपाची प्रणाली बसयतले. भारतीय विकेट किपर फलंदाज आनी आदलो कर्णधार MS धोनीचो प्रतिश्ठीत ICC हॉल ऑफ फेमांत आस्पाव जाला. आता पुराय खबरो. 140 कोटी भारतीयांच्या आशिर्वाद आनी सामुहीक भागीदारीक लागून देशान फाटल्या 11 वर्सांत वेगवेगळ्या क्षेत्रांनी नेटान बदल घडल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. एक सोशल मिडिया पोस्टांत तांणी सांगले की सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या तत्वाचे मार्गदर्शन घेत NDA सरकारान वेगान व्हड प्रमाणांत आनी संवेदनशीलतेन अभूतपूर्व बदल घडोवन हाडल्यात. अर्थिक विकास ते सामाजिक उदरगत मेरेन लोक केंद्रीत समावेशक आनी सर्वांगीण प्रगतीचेर लक्ष केंद्रीत केला अशें मोदी हांणी सांगलें. आज हो देश फक्त सगळ्यांत नेटान वाडपी मुखेल अर्थवेवस्था न्हय तर हवामान बदल आनी डिजिटल नवनिर्माण ह्या सारक्या म्हत्वाच्या मुद्द्यांचेर एक म्हत्वाचो जागतीक आवाज आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्यांक फाटल्या 11 वर्सांतल्या भारताच्या विकास प्रवासाचेर नमो एपावेल्या सर्वेक्षणांत भाग घेवपाचें आवाहन केलां. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी फाटल्या 11 वर्सांतल्या भारताच्या विकास प्रवासाबाबतच्या जनमन सर्वेक्षणाच्या पोर्टलचें लिंक शेअर केलां. हातूंत कोणाकूय वांटो घेवपाक मेळटा. नरेंद्र मोदी सरकाराच्या 11 वर्सांच्या काळांत देशांत अर्थीक पुनरुत्थान सामाजिक न्याय सांस्कृतीक अभिमान आनी राष्ट्रीय सुरक्षेचे नवे युग अनुभवला अशें घरमंत्री अमित शाह हांणी सांगले. सरकाराच्या 11 वर्सांच्या लोकसेवेची तोखणाय करतना शाह हांणी सोशल मिडिया पोस्टांत जनसेवेच्या या काळांत किमान सरकार कमाल प्रशासन या दृश्टीकोनाक लागून देशाच्या विकासाचो वेग आनी व्याप्ती या दोनूय गजालींनी बदल जाला अशें म्हळें. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल मुंबईतल्या लोकल नॉन AC गाडयांनी स्वयंचलीत दार बंद करपाची प्रणाली लावपा खातीर इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीच्या पंगडाबरोबर सविस्तर बसका घेतली. मुंबईत लोकल ट्रेनीन फुटबोर्डाचेर प्रवास करपी 4 प्रवाशांक दुर्दैवी मरण आयले उपरांत ही बसका जाली. रेल्वे मंत्रालयान एका निवेदनान म्हळां की सविस्तर चर्चे उपरांत डब्यांनी योग्य वेंटिलेशन लक्षांत घेवन नव्या नॉन AC गाडयो डिझायन आनी निर्मीत करपाचो निर्णय घेतला. नव्यो डिझायनाची पयली गाडी अंदू नोव्हेंबर मेरेन तयार जातली आनी गरजेच्यो चाचण्यो प्रमाणपत्रां उपरांत फुडल्या वर्सा जानेर मेरेन ती चलतली. मुंबय उपनगरी सेवा खातीर तयार जावपी 238 AC गाडयां अतिरिक्त ही आसा अशें मंत्रालयान सांगलां. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना रेल्वे मंडळाचे माहिती आनी प्रसिद्धीचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार हांणी सांगले, मुंबईच्या उपनगरांतल्या रेल्वे नेटवर्का खातीर तयार जावपी सगळ्या नव्या डब्यांचेर भारतीय रेल्वेन स्वयंचलीत दार बंद करपाची प्रणाली लावपाचो निर्णय घेतला. केंद्रीय अर्थ आनी कॉर्पोरेट वेव्हार मंत्री निर्मला सीतारामन हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीन राष्ट्रीय गुंतवणूक आनी मुळावी बांदावळ निधीच्या NIF गव्हर्निंग कौन्सिलाची 6वी बसका जाली. बसकेन केंद्रीय अर्थमंत्री आनी हेर कौन्सिल वांगड्यांनी NIIFची कामगिरी आनी सध्याच्या निधी आनी मुखेल दिशा निर्देशाविशी चर्चा केली. तशेंच NIIFची सध्याची रणनिती आनी फुडारांतलो दृश्टीकोन एक संस्था म्हूण NIIFा कडल्यान एकठांय करपाच्या फुडले पिळगेच्या निधींचे स्वरूप आनी आकार आनी भांडवल एकठांय करपाचे नवे मार्ग सोदून काडपाविशी चर्चा जाली. कौन्सिलान सॉवरन लिंक्ड एसेट मॅनेजरच्या रुपान NIIFच्या विकासाचे कौतुक केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन X आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
शिमेच्या वाठारांनी लुकसान जाल्ल्या 2060 घरां खातीर सरकार 25 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑपरेशन सिंदूर उपरांत जम्मू काश्मीराच्या शिमेवेल्या जिल्ह्यांनी पाकिस्तानी गोळीबाराक लागून लुकसान जाल्ल्या घरांक अतिरिक्त लुकसान भरपाय दिवपा संबंधी घोषणा केली. प्रधानमंत्र्यांनी पुराय उद्ध्वस्त जाल्ल्या दरेका घराक 2,00,000 रुपया आनी कांय प्रमाणात पडझड जाल्ल्या दरेका घराक 1,00,000 रुपया अतिरिक्त लुकसान भरपाय दिवपाची घोषणा केली अशें घर मंत्रालयान निवेदनात म्हळां. मंत्रालयान या निर्णयाची जलद अंमलबजावणी सुनिश्चित केल्या. पंजाबच्या शिमेवेल्या वाठारांनी अशीच भरपाय दितले. मोदी सरकाराक 11 वर्सां जाल्ल्या निमतान गोंय सरकारा वतीन काल संकल्प से सिद्धी ही कार्यावळ फोंड्या राजीव गांधी कला मंदिरान घडोवन हाडली. मुखेल सोयरे गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत तर मानाचे सोयरे केंद्रीय उर्जा आनी नवी आनी शाश्वत उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हाजीर आशिल्ले. मोदी सरकाराच्या कार्यकाळांत अच्छे दिन आयल्यात. आज गोंय आनी केंद्र सरकार अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय तत्वाचेर लोकांचे काम करता आनी चालता. स्वच्छ भारत अभियान बरोबरच स्वस्थ भारत अभियान देशांत सुरू आसा. गोंय सरकार बऱ्यांत बरे साधन सुविधा दिवपाक यशस्वी जाला. नारी शक्ती, हर घर जल, ग्रामीण विकास योजना, स्टार्टअप मिशन, डिजिटल इंडिया अश्यो जायत्यो केंद्र सरकाराच्यो येवजण्यो गोंयांत बेस बऱ्या तरेन सुरू आसात अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळें.
11 वर्सांतल्या 33 मोजके कार्यक्रम जे आमी अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या तत्वाचेर लोकांक टच करता ते दाखोवपाचे आशिल्ले. आमी कार्यक्रम तुमी मुद्दा म्हणून पळयला आसतलो. खंयचोच कार्यक्रम आमकां खूब व्हड आमी मोठे कितें तरी केले अशें न करता आमी सामान्यांतल्या सामान्य मनशा खातीर केले. आमी ज्याच्या पर्यंत आयज कोणूच पावूं नाशिल्लो त्याच्या पर्यंत आमचे सरकार पावले. आजुनूय काही बेनिफिशरीज आसतले जे लेफ्ट आउट झाले आसतले तांच्या पर्यंत आमी पावचे. तांच्या पर्यंत खंय तरी अवेरनेस जावचो.
अंत्योदय तत्वाचेर सरकाराच्यो येवजण्यो पावोवपाक राज्य सरकार आनी केंद्र सरकार यशस्वी थारल्या. फाटली 11 वर्सां सरकारान प्रधानमंत्री मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत देश विकसीत केला अशें ह्या वेळार राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळें. महाराष्ट्र सरकार अंदू 1 ऑक्टोबर सावन दरेका मुळाव्या साधन सुविधा उदरगत प्रकल्पा खातीर खाशेले वळखपत्र जारी करपाक सुरवात करतले. आता ह्या खाशेल्या वळखपत्राचेर जिओटॅग आशिल्लो 13 अंकांचो क्रमांक आसतलो जो प्रकल्पाक प्रशासकीय मान्यताय मेळ्ळ्या उपरांत प्राथमीक संदर्भ क्रमांक म्हणून वापरतले. ह्या खातीर सोमारा सावन इन्फ्रा आयडी पोर्टल सक्रीय जाला. महाराष्ट्र मंत्रीमंडळान अंदू जानेरान ताका मान्यताय दिल्ली. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन आज कर्नाटकाच्या दर्यादेगेवेल्यान अंतर्गत भागान केरला, माही, ओडिसा, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आनी कराईकल आनी ईशान्येकडल्या राज्यांनी कांय सुवातींचेर गडगड आनी उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. आंध्र प्रदेशांतल्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी अंदमान आनी निकोबार जुवे, छत्तीसगड, झारखंड, मराठवाडा, रायलसीमा आनी मध्य महाराष्ट्रांतल्या कांय वाठारांनी फुडल्या 2 दिसांत गडगड आनी वादळी वारें मारपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, जम्मू काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशांतल्या कांय वाठारांनी उश्णतेची लाट येवपाची शक्यताय उक्तायल्या. भारतीय विकेट किपर फलंदाज आनी आदलो कर्णधार MS धोनीचो प्रतिश्ठीत ICC हॉल ऑफ फेमांत आस्पाव जाला. अंदू भोवमान केल्ल्या 7 क्रिकेट खेळगड्यां मदीं धोनीचो आस्पाव आशिल्ल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कावन्सिलान जाहीर केला. तातूंत ऑस्ट्रेलियाचो मॅथ्यू हेडन आनी दक्षिण आफ्रिकेचो हाशीम अमला सारकिल्ल्या व्हडल्या खेळगड्यांचो आस्पाव आसा. ICC हॉल ऑफ फेमान आस्पाव जावप ही अभिमानाची गजाल अशें धोनी हांणी सांगले. महेंद्र सिंग धोनी 2020 वर्सा आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान निवृत्ती घेतिल्ली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. देशांत फाटल्या 11 वर्सांत वेगवेगळ्या क्षेत्रांनी नेटान बदल घडल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. किमान सरकार, कमाल प्रशासन या दृश्टीकोनाक लागून देशाच्या विकासाचो वेग आनी व्याप्ती बदलल्या अशें घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. भारतीय रेल्वे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्काच्या सगळ्या नव्या डब्यांनी स्वयंचलित दार बंद करपाची प्रणाली बसयतले. भारतीय विकेट किपर फलंदाज आनी आदलो कर्णधार MS धोनीचो प्रतिश्ठीत ICC हॉल ऑफ फेमांत आस्पाव जाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.